सुपर 93.5 फॅरड एफएम वर श्रुती आहे तुमच्यासोबत 11 का शो मध्ये. आणि लॉकडाऊनने बऱ्याच जणांना बरंच काही शिकवलं आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. और मीरा राजपूत शाहिद कपूर ही जोडी काय वेगळी असू शकत नाही बरोबर. जरी सेलिब्रिटी असले तरी नवरा बायकोते. आणि पास्ता बनवलाय शाहिद कपूरने मीरा कपूरसाठी. आणि तिचं असं म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षात पहिल्यांदा या माणसाने काहीतरी बनवलं आहे. अँड दॅट्स पास्ता अँड द बेस्ट पास्ता शी हॅज एव्हर इटन. या क्या बात है. आमच्या घरातही आमचे पप्पा, आमचे भाऊ, आमचे नवरे या सगळ्यांनी बऱ्याच गोष्टी बनवण्याचा प्रयत्न केला. ते छान झाल्यासुद्धा पण प्रॉब्लेम कुठे व्हायचा माहिती आहे का? ते सगळं बनवल्यानंतर किचन ओटा साफ करताना ते कुठे गायब व्हायचे लॉकडाऊन फेजमध्ये सुद्धा हे काही कळलं नाही बो. हां मग ते किचन ओटा साफ करण्याचं काम ते परत आमच्यावरच. हां आणि हे फोटो टाकणार सोशल मीडियावर, मी बनवलं हे बायकोसाठी, आईसाठी, बहिणीसाठी, पण नंतर ओटा कोणी साफ केला हे नाही सांगणार. सो इधर थोड़ी सी गड़बड़ है. चलो कोई नहीं, अब इतना लॉकडाउन बढ़ रहा है, ह्या गोष्टींची इतकी सवय लागली की कदाचित त्यांना सुद्धा ह्या गोष्टीची सवय लागेल. लेट्स होप फॉर द बेस्ट. सुनते रहो 93.5 फॅरड FM, बजाते रहो.